البيومين، ألبومين، البيومين अर्थात श्वेतक हा एक चिकट पाण्यात विरघळणारा आणि जिलेटिन सारखा पदार्थ आहे. अन्न घटकातील प्रथिनांचा हा एक प्रकार आहे. अंड्यात, दुधात वा रक्तात अल्ब्युमिन असते. अंड्यातील पांढरा भाग म्हणजे अल्ब्युमिन होय. दुधातील अल्ब्युमिनला लॅक्टॅल्ब्युमिन म्हणतात, तर रक्तातील अल्ब्युमिनला सेरम अल्ब्युमिन म्हणतात. रक्तातील निम्मी प्रथिने अल्ब्युमिनच्या स्वरूपात असतात. रक्त आणि इतर ऊतींमधली पाण्याची पातळी यांचा समतोल राखणे हे अल्ब्युमिनचे एक मुख्य कार्य आहे. तसंच अविद्राव्य पदार्थ देखील अल्ब्युमिनला चिकटून वाहून नेले जातात. सर्व अल्ब्युमिनांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधक हे मूळ घटक असतात. उष्णता दिल्यास अल्ब्युमिन घट्ट होते. द्रवाबरोबर तापवल्यास ते तळाशी बसते किंवा गुठळीच्या रूपात द्रवावर तरंगते. मूत्रात अल्ब्युमिन आढळणे हे मूत्रपिंड बिघडल्याचे लक्षण मानले जाते. साखरेच्या शुद्धीकरणासाठी औद्योगिक क्षेत्रात, रंगकामात आणि छायाचित्रणाच्या रसायनात अल्ब्युमिनचा वापर केला जातो. ही नोंद मध्वान्ना मोहन यांनी लिहिली आहे.